सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर माधुरी तुमच्या सोबत ऑन मॉर्निंग नंबर वन. अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. वेल, आज मेरे साथ अंकुश गंगा खेड़कर सर है, जो कि अकोला से हैं, जिन्होंने अपने बच्चों को लेटर लिखा और वो बड़ा वायरल हुआ. सो नमस्कार सर, अगेन वेलकम टू द शो. सो एक्झॅक्टली त्या लेटर मध्ये काय होत?
माझ्या मुलीचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि ती त्याच्याजवळ होती. 24 तारखेला जेव्हा मी पत्र हे पोस्ट केलेलं आहे, दुपारी दरम्यान मला मी घरात बसून ते पत्र लिहिलं. पत्र लिहिताना मी साध्या मनाने पत्र लिहिलं आहे, मी रडत होतो. कारण माझी मुलगी जी आहे ती प्रत्येक गोष्टीत कशी, त्याची मोठी बहीण असल्याची तिला प्रत्येक वेळेस तिने तिला लढवण्याकडे तिचं लक्ष असते. 10वीची परीक्षेला यंदाच 10वीला होती ती मुलगी, जे त्या वर्किंग करते आहे ती कंडिशन इतकी बिकट होती. मी स्वतः अस्थमाचा पेशंट आहे, मी त्याच्याजवळ जाऊ शकत नव्हतो. मिसेसला काही प्रॉब्लेम होते म्हणून मिसेसला पाठवू नव्हतो शकत. अशा ह्याच्यात तिने पटकन डिसिजन घेऊन, नाही मी लक्ष देते त्याच्याकडे, तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणजे. आणि 2-3 दिवसानंतर तिचा वाढदिवस होता. त्या ज्या दिवशी वाढदिवस होता म्हटलं बेटा तुला काय कसं काय करायचं असतं वाढदिवसाचं, तर काहीच नाही बाबा राहू द्या. म्हटलं मी तुला 2 ओळीचं पत्र लिहितो. म्हणून ते पत्र लिहिता लिहिता असं की मी त्यावेळेस खूप रडलो. जेव्हा पत्र लिहिलं आम्ही तेव्हा मी रडलो. बाकी त्या ह्याच्यात मग नगरू माझ्या पूर्ण परिवार मित्र आणि यांनी जे फोन केले आणि ज्या प्रार्थना केल्या त्यातून खरोखर आज मोठ्या संकटातून आम्ही बाहेर येत आहोत. अजून पूर्णतः आलो नाहीये, पण येणाऱ्या 2 दिवसात आम्ही नक्कीच घरी असू.
डेफिनेटली ही विल रिकवर सून. अँड यस, जितने भी नांदेडकर अभी आपको सुन रहे हैं, क्या एक मैसेज देना चाहेंगे उन्हें आप?
अगर कहीं डिस्ट्रिक्ट में लॉकडाउन है तो प्रॉपरली कोई बाहर नहीं निकले, बहुत जरूरत है. आज एक सब्जी लाता है, कल लॉकडाउन खुला है तो दूसरी सब्जी लेके आते हैं, परसों तीसरी लेके आते हैं, ये बहुत गलत बात है. कोई जरूरत नहीं की रोज अलग अलग खाए, 2-2 दिन चलाओ वो भी लाओ, जो खराब नहीं होता 10-12 दिन की सब्जी लेके रख दो, 15 दिन का किराना भर के रख दो, पॉसिबल है तो बिल्कुल ऐसा करो.
एंड जैसा कि सर ने बोला कि यू नो भाजी वगैरह अगर खरीदना है तो हफ्ते भर का सामान अगर आप ला सकते हैं तो जरूर से हफ्ते भर का सामान घर पर स्टॉक करके रखें. ज्यादा नहीं लेकिन हाँ, एटलीस्ट हफ्ते भर की सब्जियां और सामान अगर आप लाएंगे तो वो बढ़िया होगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. इंस्टा ट्विटर फेसबुक पर मैं आपको मिल जाऊंगी बाय दिनी मार्जी माधुरी 93.5. गुड.